आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत, उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद. ओबीसी महासंघातर्फे नागपुरात सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मागे. गडचिरोलीतील नागरिकांना आता स्पेक्स 2030 उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, अनेक जखमी. आता सविस्तर बातम्या. जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे. जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर होणार आहे. जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. तर जीएसटीमधली सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी, एमएसएमई, महिला, तरुण, मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह 36 जीवनरक्षक औषधांवरचा जीएसटी 0% कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली आहे. जीएसटी कररचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
हमारे मध्यमवर्गीय परिवारों के जीवन में काम में आने वाली हर चीज, चाहे खाने से संबंधित हो, चाहे पहनने से संबंधित हो, चाहे बच्चों की पढ़ाई से संबंधित हो, तो हर चीज पर जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है, जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में एक बड़ी खुशी की लहर है.
या सुधारणा म्हणजे करव्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून त्यामुळे मागणीला चालना मिळेल, तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या करतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे. लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. वस्तू आणि सेवा कररचनेच्या सुसूत्रीकरणाला काल वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 56 बैठकीत मान्यता देण्यात आली. यापुढे फक्त 5% आणि 18% अशी 2 स्तरात जीएसटी कर आकारणी होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ही सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू केली जाईल. वैयक्तिक विमा, सावधी विमा, युलिप अथवा एन्डॉमेंट पॉलिसी, कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यांसह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यात आली आहे. सामान्य माणसाला परवडणारा विमा मिळणं आणि विम्याची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशानं हे बदल केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. जीएसटी बदलामध्ये 33 जीवरक्षक औषधांवरील कर 12% शून्य, तर कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या 3 जीवरक्षक औषधांवरील जीएसटी 5% शून्य करण्याची घोषणा केली आहे. इतर सर्व औषधांवरील कर 12% 5% कमी करण्यात आला आहे. तर वैद्यकीय शस्त्रक्रिया, दंतोपचार, पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यांच्यावरचा कर 18% 5% करण्यात आला आहे. शिवाय केसांना लावायचं तेल, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, सायकल, स्वयंपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूंवर 5% जीएसटी असेल. सामान्य मध्यमवर्गाला दिलासा देणारे अन्य महत्वपूर्ण निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आले. त्यानुसार वातानुकूलित यंत्र, दूरचित्रवाणी संच, डिशवॉशर, लहान चारचाकी, मोटरसायकल यांच्यावरचा 28% जीएसटी कमी करून तो 18% करण्यात आला. सिमेंट आणि 3-चाकी वाहनांवरील करही 28% वरून 18% करण्यात आला आहे. अप्रत्यक्ष कररचनेतील 12% आणि 28% दर कर रद्द करून 5% आणि 18% करण्यात आले, तसंच सध्याचे 4% कमी करून 2% आणण्यात आले आहेत. पानमसाला, तंबाखू उत्पादन, सिगरेट तसंच साखरयुक्त पेयांवर 40% विशेष जीएसटी दर आकारला जाईल. 1200 सीसी पेट्रोल आणि 1500 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवर 40% कर लावला जाईल, त्यामुळे या वस्तू महागणार आहेत. रस्त्यावर चालकांचा थकवा आणि तंद्रीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी योग्य ऑपरेशनल मानकांसह झोप आणि थकवा शोधणारी उपकरणं लागू केली आहेत. आम्ही बस बॉडी कोड देखील अनिवार्य केला आहे. तो जागतिक मानकांशी जुळवून घेत अपघात झाल्यास जीव वाचतील याची खात्री करतो, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
स्टैंडर्ड्स फॉर ड्राइवर ड्रोनेस डायरेक्ट डिटेक्शन एंड अदर सिस्टम को भी अभी इसमें प्रोविजन की है. जो बस बॉडी कोड का हथौड़ा लेकर कुछ भी बॉडी बनाते थे, मैंने बहुत दिनों तक उनको सुधारने की कोशिश की. हम करेंगे पर वो सुधारने पर आखिर हमने ये बस बॉडी कोड अब मैंडेटरी कर दिया है बस स्टैंडर्ड का, जिसके कारण बस क्रैश होने के बाद हम लोगों की जान बचा पाएंगे.
मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विविध एकूण 14 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरात गेल्या 30 ऑगस्टपासून सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपवण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी मंत्री अतुल सावे यांना ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी प्रलंबित असलेल्या विविध 14 प्रमुख मागण्या केल्या. या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ मंजूर करीत त्यासंदर्भात 1 महिन्याच्या आत जीआर काढण्याची घोषणा केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली सारख्या आदिवासी आणि मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि उपचार पोहोचवणं ही काळाची गरज आहे. तेथील नागरिकांना परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा मिळाल्या पाहिजे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या स्पेक्स 2030 या प्रकल्पामुळे मुलांचं शिक्षण, तरुणांचे रोजगार आणि संपूर्ण समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबवण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात यावा असं आवाहन केलं. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका आता डोळ्यांच्या बाबतीत आरोग्य सेवेच्या दृष्टीनं देशभरात आदर्श ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा स्पेक्स 2030 वन साईट कार्यक्रम राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि वन साईट एसिलॉर लक्सोटिका फाउंडेशन यांच्या सहकार्यानं गडचिरोलीसह देशातील 5 मागास जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्थित बाजारगाव कोंढाळी इथल्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट झाला. यामध्ये 16 कामगार जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याबद्दल कंपनीतर्फे कळवण्यात आलं असून मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 10 दिवसांच्या या चैतन्य पर्वाची अनंत चतुर्दशीला शनिवारी सांगता होणार आहे. या ठिकाणी ठिकठिकाणच्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयारी केली आहे. मूर्ती विसर्जनाऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून त्यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. विदर्भातील भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जीएसटी करसुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत. उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद. ओबीसी महासंघातर्फे नागपुरात सुरू असलेलं साखळी उपोषण आज राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मागे. गडचिरोलीतील नागरिकांना आता स्पेक्स 2030 उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, अनेक जखमी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.